चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊसाची हेक्टरी उत्पादकता 250 टनापेक्षाही अधिक वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सह कृषी विद्यापीठांकडून संशोधन आणि साखर उद्योगाकडून एकत्रितपणे ऊस उत्पादकता वाढीसाठी विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। या विकास कार्यक्रमांतर्गत साखर उद्योगाकडून ऊसाची सरासरी हेक्टरी उत्पादकता 70 टनांवरून 250 टनांपर्यंत अधिक वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्यात येणार आहेत। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीनं पुण्यात आंतरराष्ट्रीय परिषदेचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी साखर उद्योगासंदर्भात चर्चा करण्यात आली। यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी त्यांनी देशात अन्नधान्याची वाढती गरज पाहता ऊसाचं क्षेत्र वाढवणं अशक्य आहे, त्याऐवजी हेक्टरी उत्पादकता वाढवण्याचं आवाहन केलं। शरद पवार यांच्या आवाहनानुसार साखर कारखान्यांनी पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे। गेल्या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अशोक चौगुले यांनी VSI 08005 जातीच्या ऊसाचं हेक्टरी 255 टन उत्पादन घेतलं। करवीर तालुक्यातील नारायण वरुटे यांनी MS 1001 या ऊसाच्या जातीचं हेक्टरी 228 टन उत्पादन घेतलं। तर पंढरपूर तालुक्यातील शेतकरी हणमंत बागल यांनी CO M 0265 जातीचं हेक्टरी 315 टन उत्पादन घेतलं। परंतु सर्वच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हे शक्य होत नाही। उत्पादकता वाढीसाठी कृषी विभागाच्या पारंपरिक ऊस संकर आणि जैव तंत्रज्ञानाद्वारे ऊस पिकातील अजैविक ताण नियंत्रणावर संशोधन करण्यात येत आहे। त्यावर बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण नियंत्रण संस्था, कोईमतूर येथील ऊस प्रजनन संस्थेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत। जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ खत व्यवस्थापनावर आंतरराष्ट्रीय मृदा संघटना काम करत आहे। अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून ऊस शेतीच्या यांत्रिकीकरणावर भर देण्यात येत आहे। तसंच मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या परिसरात सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा एकत्रित वापर, पाण्याची कमतरता भासणाऱ्या ठिकाणी ताण देणाऱ्या ऊसाच्या जातीचं संशोधन करून उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती VSI च्या तज्ज्ञांनी दिली।